들어오 선풀나로게 호 부르자 아픔이 내 흠이 들어오 들어오
तर आरोग्य केंद्राची काही उद्दिष्ट आहेत का, काही मिशन आहे का?
येस, मला फार सांगायला आवडेल की सगळ्यांनाच माहिती आहे आरोग्य म्हणजे काय किंवा आजार म्हणजे काय. तशी जर तुम्ही डेफिनेशन करायला गेलात तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी जागतिक संस्था आहे आरोग्यविषयक काम करणारी, तर त्या संस्थेने अशी एक हेल्थची डेफिनेशन केली आहे आरोग्याची की फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिईंग असं म्हणतात. पण मी तुम्हाला खरं सांगू, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इन लाईफ, फिटनेस ऑलवेज कम्स फर्स्ट. म्हणजे तुम्हाला जर फिजिकल फिटनेस पहिल्यांदा असेल तरच तुम्ही काहीतरी इंटेलेक्च्युअल क्रिएटिव्ह काम करू शकता आयुष्यात. म्हणजे तुम्हाला विचार करायला, असा बौद्धिक काही क्षमतेचं काम करायला तुमची आधी शारीरिक क्षमता चांगली पाहिजे, तरच तुम्ही मेंटल करू शकाल, मेंटली काहीतरी काम. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण इथे शिकायला आलो आहे तर छोटी मोठी गोष्ट केली आपण, खोली नीट आवरली, आईने आज काम केलं म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीला तुम्हाला कोणी रिवॉर्ड करत नाही. जग रिवॉर्ड कधी करतं, ज्यावेळेला मोठी काहीतरी गोष्ट तुम्ही अचीव करता, जसं की तुम्ही एम एस सी कम्प्लीट केलं, तुम्ही पी एच डी केली, किंवा तुम्हाला काही नवीन पेटंट मिळालं ह्याच्यात तुमचा सहभाग आहे. मग ह्यासारख्या बौद्धिक काही अचीवमेंट्स तुम्हाला जर त्या साध्य करायच्या असतील तर त्यासाठी तुमचा मेंटल फिटनेस पण लागतो. मग फिजिकल फिटनेस बरोबर ऑटोमॅटिक मेंटल फिटनेस येतो. म्हणून आधी फिजिकली फिट कसं राहायचं ह्याच्याबद्दल आम्ही हेल्थ सेंटरमधनं तुमची युवकांची जागरूकता करतो, कारण तुमचं वय असं आहे की ज्याच्यामध्ये मोठे आजार व्हायची काहीच कारण नाही. यू आर सो न्यू, तुमचे 20-25 वयोगटातल्या मुलांना खरं तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे फिजिकल फिटनेस इज द बेस ऑफ डायनॅमिक अँड क्रिएटिव्ह इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी. त्यामुळे आणि मग असा तुम्हाला एकदा अचीवमेंट जर आली विथ फिजिकल फिटनेस तर तुम्ही सोशल लाईफसुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. कसं आहे, नुसता फिटनेस उपयोग नाही, तुम्ही तुमच्या आईवडिलांची किती काळजी घेता, तुमचे संबंध तुमच्या मित्रमैत्रिणींशी, तुमच्या गुरुजनांशी किती सौधार्याचे आहेत, तुम्ही लाईफ किती एन्जॉय करता, एखादी हॉबी कशी जपता, हे सगळं मिळून ह्या सगळ्याचा अर्क म्हणजे हेल्थ. आणि ही हेल्थ अशी आम्ही तुमच्या युवकांच्या थ्रू हेल्थ सेंटर हे बिंबवायचा प्रयत्न करतो. हेल्थची ही डेफिनेशन आहे, कारण कसं आहे माहिती आहे, एखादं संगीत तुम्हाला वाजवायचं आहे तर त्याच्यात 7 स्वर असतात, सारेगम पधनिसा, तसे 7 विलन्स आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनात 7 वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाची कारणं आहेत, त्यांना मी विलनच म्हणते. एखादा मोगॅम्बो असेल, एखादा मिस्टर इंडिया असेल, पण ह्या विलनना तुम्ही मारून व्यवस्थित त्यांना जर सुरांमध्ये बसवलं तर त्यातनं पण गोड संगीत निर्माण होऊ शकतं. तसं आपलं आरोग्य म्हणजे एक रबर बँडसारखं आहे. रबर बँड जर तुम्ही खूप ताणलं तर ते तुटून जाईल, जर तुम्ही ते वापरता न वापरता तसंच ठेवलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही. मग एका टिपिकल टेन्साईल स्ट्रेंथमध्ये जर त्या रबर बँडचा वापर केला तर ते त्याचं योग्य काम करू शकेल. तशी आपली हेल्थ आहे, म्हणजे कायम अटॅक होत राहणार वेगवेगळ्या जंतूंचे, वेगवेगळी ॲलर्जी असेल आणि काय असेल, तर त्याच्यातनं आपण आपली हेल्थ कशी ठेवतो आणि मग कसं आपलं आरोग्य साध्य करतो हे शिकण्याचा आणि शिकवण्याचा आणि हे मुलांना गाईड करायचा आमचं मेन हेल्थ सेंटरचं उद्दिष्ट आहे असं मला सांगायला अगदी अभिमानाने आवडेल.
नक्कीच, म्हणजे हेल्थ म्हणजे नुसती शारीरिक सुदृढता नाही म्हणता येत, आपल्याला त्याला सामाजिक किंवा मानसिक सुदृढता सुद्धा त्याला तितकीच पाहिजे. हेल्थची डेफिनेशन खूप छान तुम्ही समजावून सांगितली आणि जे 7 विलन्स आहेत हे सुद्धा एक रंजक पद्धतीनं तुम्ही आम्हाला सांगितलं. मित्रांनो, आमचा हा फिट रहो कार्यक्रम आरोग्याविषयी निगडीत असणार आहे आणि आरोग्याविषयी तुम्हाला जर काही समस्या असतील, तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आमच्याशी नक्कीच शेअर करू शकता. यासाठी तुम्ही पद्मश्री गगो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या नवीन इमारतीतील MA मास कम्युनिकेशन विभागाशी संपर्क साधा आणि ऐकत रहा आमचा हा आरोग्यविषयक कार्यक्रम फिट रहो.
अपने में हमें फिट रहो, फिट रहो.